ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹಶ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಂತ. ಆಪಣ ಆಠವಾ ಅಧ್ಯಾಯ मागच्या प्रवचनाच्या वेळेला सुरुवात केलेला होता. सातव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतंतिये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम साधी भूताधिदैवं माम साधी यज्ञंच ये विदुहु प्रयाण काले पिच माम ते विदुहु युक्त चेतसहा असे शेवटचे दोन श्लोक आलेले आहेत. त्याच्या आधी परमेश्वर प्राप्तीचा एक छोटासा क्रम भगवंतांनी सांगितला आणि भगवंत असं म्हणाले की जे भक्त त्या क्रमाप्रमाणे माझा आश्रय करून जरा मरणातून म्हणजे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात असे भक्त सर्व ब्रह्म सर्व अध्यात्म सर्व कर्म जाणणारे होतात. असे भक्त जसं ब्रह्म अध्यात्म कर्म जाणणारे होतात तसंच अधिभूत अधिदैव अधियज्ञ या सर्वांसकट सर्व परमात्माच आहे असं जाणतात आणि ते युक्त चित्त असल्याने मरण समयी देखील मला जाणतात. अशा प्रकारे उद्गार भगवंतांनी काढले. साधी भूताधिदैवं माम साधी यज्ञंच ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुः युक्त चेतसाम. प्रयाण कालापर्यंत मरण समयी देखील अशाच भावाने राहून याच प्रकारे साधना करून युक्त चित्त राहून ते अंती मलाच येऊन मिळतात असा अभिप्राय भगवंतांनी व्यक्त केला. या सातव्या अध्यायाच्या अखेरीच्या एकूण प्रतिपादनामध्ये ब्रह्म अध्यात्म समग्र कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाणकालीन साधना असे शब्द आले. अशा प्रकारे भगवंतांनी या अध्यायाचा शेवट केल्यामुळे स्वाभाविकपणाने आठव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न त्याच पद्धतीने आला. अर्जुनानी हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ काय आहे आणि देहामध्ये असणारा अधियज्ञ कसा ओळखायचा, तसंच प्रयाणकाली साधना कशी करायची, अशा प्रकारे प्रश्न या अध्यायाच्या सुरुवातीला विचारले. किम तद् ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, हे ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूतंच किम प्रोक्तम, अधिदैवम किमुच्यते, अधिभूत कशाला म्हणायचं, अधिदैव कशाला म्हणायचं, अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन मधुसूदन, हा अधियज्ञ कसा असतो आणि या देहामध्ये हे मधुसूदना अधिदेह कोण, प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिही, नियत आत्मभिही, आपल्या स्वतःला ज्यांनी आवरून घेतलेला आहे असे इंद्रिय निग्रह करणारे असे अंतकाली तुम्हाला कसे ओळखतात. प्रयाण काले च कथम ज्ञेयहा असी, तुम्हाला हे कशा प्रकारे जाणतात, कशा प्रकारे ओळखतात असे प्रश्न अर्जुनाने विचारले. आणि या अध्यायाची सुरुवात झाली. आपण मागच्या वेळेला खरं म्हणजे हे पाहिलेलं आहे आणि या प्रश्नांच्या उत्तरादाखल भगवंतांनी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि प्रयाणकालीन साधना याचं विस्तृत वर्णन या अध्यायामध्ये केलं. मागच्या वेळेला ब्रह्म अध्यात्म आणि कर्म याच्या संबंधीचं निरूपण मी केलेलं होतं. भगवंत ज्या ठिकाणी ब्रह्म असं म्हणतात त्या गोष्टीला तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अक्षर असं म्हटलेलं होतं. परमात्मा या भावातीत निर्गुण, निराकार, निष्क्रिय अशी जी अवस्था, त्या अवस्थेला उद्देशून भगवंतांनी या ठिकाणी ब्रह्म हा शब्द वापरलेला आहे. मूळ परमात्मा जगताकाराला न आलेला, जगत देखील जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं पण तरी देखील त्यावेळेला जे काही होतं असं तत्व, ज्याच्या ज्या वेळेला पृथ्वी नव्हती, आपतेज नव्हतं, आकाश देखील नव्हतं, अंतरिक्ष देखील नव्हतं, ज्या वेळेला सत्व रज तम हा भाव देखील नव्हता, अशा वेळेला जे एकच एक निर्गुण, निराकार, निष्क्रिय अक्षर असं तत्व या जगतामध्ये भरून राहिलेलं होतं त्या तत्वाला भगवंतांनी परमात्म तत्वाला ब्रह्म या नावाने इथं संबोधलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की अक्षरम ब्रह्म परमम, ब्रह्म म्हणजे अक्षर असं तत्व. स्वभाव हा अध्यात्म उच्यते आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या गोष्टीला ब्रह्म असं म्हटलेलं होतं त्याला या ठिकाणी त्यांनी अध्यात्म अशी संज्ञा दिलेली आहे. या अक्षर भावातीत निर्गुण, निष्क्रिय अशा स्थितीतून, निराकार अशा स्थितीतून, या स्थितीचा अभिमान असणारं, या स्थितीची जाणीव असणारं असं जे तत्व ज्याला मूळ माया असं देखील म्हटलं जातं, आदि माया असं देखील म्हटलं जातं, आदिशक्ती असं देखील म्हटलं जातं, की ज्या शक्तीला आपल्या स्वभावाची जाणीव आहे असं, परमात्म्याच्या ठिकाणी ती जाणीव देखील नाही, ते आपल्या सहज भावात आहे. म्हणून परब्रह्माची प्रकृतीयुक्त अवस्था या ठिकाणी देखील ही अवस्था निष्क्रिय आहे, निराकार आहे पण स्फुरण रूप आहे. म्हणूनच याला मूळ माया असं देखील म्हटलं गेलं. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव हा अध्यात्म उच्यते, ज्या तऱ्हेने आपण अध्यात्म हा शब्द वापरतो तो शब्द बाजूला ठेवून याचा अर्थ पहा. अक्षर परमात्माच स्वभावयुक्त स्फुरण मात्र असा झाल्यानंतर अक्षर परमात्म्याच्या ठिकाणी काही झालं असा भाव निर्माण झाला. तसंच हे काही झालं असं वाटलं त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने त्रिगुण निर्माण झाले. आणि हा जो सगळा क्रम झाला की मूळ मायेपासून त्रिगुणांची उत्पत्ती झाली, त्रिगुणांपासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि पंचमहाभूतांपासून एक विलक्षण सृष्टिक्रम निर्माण झाला, त्याला भगवंतांनी कर्म असं नाव दिलं. भगवंत असं म्हणाले की अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करो विसर्गहा कर्म संज्ञिता. आणि भूत भाव कर विसर्ग घडामोड व्यापार जेव्हा निर्माण झाली त्याला कर्म असं म्हटलं गेलं. या कर्मामध्ये मूळ मायेपासून त्रिगुणांची उत्पत्ती, त्रिगुणांपासून प्रकृतीयुक्त अशी अवस्था निर्माण होण्याची स्थिती आणि त्याच्यातून सगुण सक्रिय, सुरुवातीला निराकार पण मग नंतर साकार, सुरुवातीला अचर चर पण नंतर अचर, अशा प्रकारे भूत सृष्टी निर्माण करणारा, सृष्टीची उत्पत्ती करणारा असा विसर्ग सृष्टी व्यापार सुरू झाला, त्याला भगवंतांनी कर्म असं नाव दिलं. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावहा अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करहा विसर्गहा कर्म संज्ञिता. अर्जुन विचारत होता ना, किम तद ब्रह्म ते ब्रह्म काय आहे, किम अध्यात्मम ते अध्यात्म काय आहे, कारण भगवंतच म्हणालेले होते की या सर्वांना तो जाणतो. तसंच अधिभूत अधिदैव अधियज्ञ अशा त्रयीला तो जाणतो आणि प्रयाणकाली साधना देखील करतो आणि मला येऊन मिळतो. आपल्या देहात देह चालवणारा जो अधिदैव आहे त्याला जीवाला जाणणं आणि जीवच परमात्मा आहे हे जाणणं हे एका बाजूचं ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूने या सृष्टीचा व्यापार जाणणं हे अजून एक ज्ञान आहे. जेव्हा सृष्टी व्यापार निर्माण करणारा विसर्ग इथं काम करायला लागला तेव्हा या कर्मदशेमधूनच, व्यापक कर्मदशेमधून पुढे आकारवान अशी सृष्टी निर्माण झाली आणि या प्रगट झालेल्या सृष्टीच्या ठिकाणी ब्रह्मच अधिभूत झालं. म्हणजे मूळ परमात्माच, अक्षर असा परमात्माच, त्याच्यामध्ये यत्किंचितही अंतर न पडता, फरक न पडता, तो परमात्माच मूळ माया झाला. त्या परमात्म्यामध्ये यत्किंचितही अंतर न पडता झालेला परमात्मा मूळ मायेच्या अंगानी, तोच कर्म या अंगानी, सृष्टी व्यापार या अंगानी नटला आणि आकारवान अशी प्रकृती सृष्टी निर्माण झाली. अशा या आकारवान अशा जगतामध्ये निरनिराळे देह निर्माण झाले, ते देखील मूळ परमात्मा स्वरूपात थोडा देखील बदल न होता निर्माण झाले. म्हणून अधिभौतिक जड असे देह जेव्हा आकाराला आले तेव्हा ते अधिभूत देखील मूळ ब्रह्मच आहे, अक्षरच आहे. तिथपासून अधिभूत या दशेला देह निर्माण झाले आणि या अधिभूत अशा देहाबरोबरच अधिभूत अशा जड आकाराला सांभाळणारा असा एक कोणी निर्माण झाला, त्या सांभाळण्याचा अहंकार उदयाला आला, आणि या अधिभूतामध्येच असणारा, त्या अधिभूताला सांभाळणारा माझा देह असं म्हणणारा, माझी इंद्रिय असं म्हणणारा, माझं मन असं म्हणणारा, मी असं म्हणणारा, असा जो कोणी निर्माण झाला, तो या देहाला संपूर्णपणाने माझा म्हणून ओळखायला लागला. या देहाचं पालन पोषण सर्व जबाबदारी आपली आहे असं धरायला लागला. असा या अधिभूताला सांभाळणारा अभिमानी तो अधिदैव या नावाने ओळखायला यायला लागला. या आकाराची अभिमानी देवता म्हणून त्याला अधिदैवत असं म्हणायचं, अधिदैव असं म्हणायचं. हे जे अधिदैवत किंवा अधिदैव आहे त्यालाच जीव किंवा पुरुष या नावाने संबोधलं जातं. सांख्य तत्वामध्ये पुरुष या नावाने त्यालाच संबोधलं जातं, प्रकृती आणि पुरुष. सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती म्हणजे जीव तो हाच अधिदैव, अधिदैवत. ब्रह्मानी अशा प्रकारे अहंकार दशा पत्करून ओढवून घेऊन आपल्या स्वतःला बंध करून घेतला, ती ही दशा जीवदशा, अधिदैव दशा. खरा मूळ परमात्मा, परब्रह्म, अक्षर, पण तो देहाच्या सापेक्ष या देहाला मी सांभाळणारा म्हणून विशेष अभिमानी झाला, विशेष अहंकारी झाला. अशा प्रकारे मूळ ब्रह्माला देहामध्ये मी अधिदैव या नावानी बंध निर्माण झाला, आणि मूळ परमात्मा असलेला अक्षर असा पुरुष अडकून बसला. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम अशा फेऱ्या करायला लागला. अशा प्रकारचा अधिदैव किंवा अधिदैवत असणारा त्याला या स्थितीमधून मुक्त होण्याचा जेव्हा नाद निर्माण झाला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण अडकून बसलेले आहोत, आपण वस्तुतः मुक्त आहोत, तेव्हा त्यांनी या अडकलेल्या स्थितीतून सुटण्याचा छंद घेतला. आणि जेव्हा अशा प्रकारचा छंद घेऊन याच्यातून सुटण्याचंच एक निश्चय जेव्हा त्यांनी निर्माण केला आपल्या स्वतःपाशी, तेव्हा सातव्या अध्यायामध्ये अखेरीला जो क्रम सांगितला, ज्या क्रमाने जीव ब्रह्मदशेपर्यंत पोचतो, तो म्हणजे निष्काम कर्माचरण, पापनिवृत्ती आणि चित्तशुद्धी, द्वंद्व मोहातून सुटका आणि दृढतापूर्वक योग साधनेसहित भजन, अशा गोष्टींचा तो मागं लागला. यज्ञ, दान, तप अशा नानाविध साधना तो आचरू लागला. अशा नानाविध साधना आचरून परिशुद्ध झालेलं, विनोबांच्या भाषेमध्ये ताऊन सुलाखून निघालेलं, अहंकार मुक्त असं ते ब्रह्म आता अधियज्ञ या नावानी ओळखलं जायला लागलं. मूळ परमात्माच, पण एका क्रमाने अडकत गेला आणि याच्यातून सुटण्याचा छंद घेऊन, सुटण्याचा नाद घेऊन ते जेव्हा मी अहंकार मुक्त आहे, देह माझा नाही अशा भावाला, अशा बोधाला प्राप्त होतं, तेव्हा ते पुन्हा आपल्या मूळ स्थितीशी संलग्न होतं. त्याला देहामध्ये असणाऱ्या त्या स्थितीला अधियज्ञ असं म्हणतात. अशा रीतीने मूळ अक्षर असं ब्रह्मच, प्रकृती अथवा मूळ माया, मग जगड व्याळ जगत निर्मितीचं मोठं कर्म आणि त्या कर्माच्या द्वारा अधिभूत अधिदैव असं झालं. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या देहाच्या बाबतीत म्हणजे अधिदेहाच्या बाबतीत जो अधिदैव असणारा मूळ परमात्मा पण जीवदशेला आलेला असा तो जेव्हा परिशुद्ध अहंकार मुक्त अशा मूळ स्थितीला प्राप्त होतो तेव्हा अधियज्ञ रूपामध्ये ब्रह्माचं ग्रहण करायला समर्थ होतो. म्हणून भगवंतांनी अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करो विसर्गहा कर्म संज्ञिता असं सांगून त्याच्यानंतर अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि अधियज्ञच कसा आत्मा याचं सविस्तर वर्णन या 8व्या अध्यायामध्ये केलं. अर्जुनाचा अजून एक प्रश्न असा होता की इंद्रिय निग्रह करणारे असे अंतकाळी तुम्हाला जाणतात कसे. म्हणजे अधिदैव जीव आपण अधियज्ञ आत्मा या भूमिकेवर येतो प्रयाण कालापर्यंत ही भावना त्याची टिकून कशी राहते अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने अजून एक विचारलेला होता. भगवंत असं म्हणतात की जो अंतकाळी माझेच स्मरण करत देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अंतकालापर्यंत ही साधना टिकून कशी राहायची हा खरा औत्सुक्याचा विषय आहे आणि अंतकाली ही साधना कशी टिकून राहायची ही अजून एक महत्वाची गोष्ट आहे. आणि साधकाला खरी भेडसावणारी चिंता तीच असते की आपण सगळी साधना करतो पण अंतकाली जर बुद्धी भ्रमिष्ट झाली मन भ्रमिष्ट झालं शुद्ध हरपली आपण हॉस्पिटलाइज्ड अशी मंडळी पाहतो त्यांना श्वास घेता येत नाही ते कसे स्मरणार अधियज्ञ तो आत्मा या भूमिकेवर ते राहणार कसे. भगवंत असं म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. वा अपी म्हणजे अथवा जो सदा म्हणजे जन्मभर त्याच गोष्टीमध्ये रंगून राहिलेला आहे असा रंगून गेल्यामुळं ज्या भावानी स्मरण करत देह सोडतो तो त्याच भावाला पुढे जाऊन मिळतो असा एक सिद्धांत म्हणून भगवंतांनी सांगितला. जन्मभर जे केलेलं असेल याच्यातून अंतकाळी स्मरण तेज बुद्धी उत्तम मन हे जरी राहिलं नाही तरी देखील जन्मभर त्यांनी ते केलेलं असल्यामुळं तो त्याच भावाला जाऊन मिळतो असं भगवंत म्हणतात. नागपूरला मी एका भगिनींकडे गेलेलो होतो त्या स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत. त्यांची तिन्ही मुलं स्वामीजींकडे येतात एक दिल्लीला असतो एक बंगलोरला असतो एक नागपूरला असतो पण ज्यावेळेला मी नागपूरला जातो त्यावेळेला ती सगळी मुलं एकत्र येतात त्या 4 दिवसांकरता म्हणून येतात. त्यांच्या घरी गेल्यावर त्या सगळ्यांचा मिळून त्यांचे मिस्टर आहेत सगळ्यांचा मिळून प्रश्न असाच होता की त्यांना मेंदूला नीट रक्तपुरवठा होत नसल्यामुळं त्या भगिनींना त्यांचा तसा संबंध जगाशी तुटल्यासारखा असा काही काळ होतो, पूर्ण बधीर अशी स्थिती, आणि कधी कधी भानावर येतात, कधी कधी त्या शून्यामध्येच असतात। तसंच अतिशय किंचाळणं, ओरडणं सहन न झाल्यामुळं अथवा कोणत्याही मानसिक भावानी असं देखील त्यांचं सतत घडत असतं। त्यांची अत्यंत उत्तम अशी सेवा त्यांची मुलं सुना करतात। तिथं असलेला मुलगा आणि सून विशेष करून ते अत्यंत उत्तम अशी काळजी घेतात। त्यांच्या मिस्टरांचा असा प्रश्न होता, मुलांचाही होता, की अंतिम मती ते गती असं जे म्हटलं जातं, आता यांची मती काय आहे, अंतकाळी मूढ अशी यांची स्थिती आहे, यांना गती काय मिळणार? यांनी अनुग्रह घेतलेला आहे, साधना केलेली आहे, सगळ्या गोष्टी यांनी उत्तम केलेल्या आहेत, पण प्रसंगवशात आता देहाला अशी स्थिती प्राप्त झालेली आहे। दिवस समजत नाही, रात्र समजत नाही, कारण दिवस आणि रात्र देखील मेंदूला ज्या ठिकाणी समजतं तर ती गोष्ट कार्यान्वित कधी कधी नसते। अशा वेळेला यांना गती काय मिळायची? कर्माचा जो सिद्धांत भगवंत सांगतात की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम, ज्या भावाचं स्मरण करत करत तो देह टाकतो, या ठिकाणी भावाचं, कोणत्याही भावाचं विशेष करून स्मरण नाही, विशेष करून कोणतंच स्मरण नाही, एक भ्रमासारखी मूढ अशी स्थिती देहाला प्राप्त झालेली आहे। मी त्यांना असं म्हटलं की झोपेत बडबडला तर त्याचा जसा कोणताच लेप लागत नाही, झोपेतलं बरळणं हे जसं कर्म म्हणून धरलं जात नाही तर तशी यांचीही स्थिती कोणतंही कर्म म्हणून धरायची नाही, या कर्मापासून कोणतीच निष्पत्ती नाही, त्या जोपर्यंत सावध होत्या तोपर्यंत जे करत होत्या ते त्यांना प्राप्त होणार पुढच्या जन्मी। हे जे अजाणतेपणाने केलेलं जाणारं कर्म आहे किंवा मूढ अशी दशा आली असं वाटतं, त्याच्या आधीपर्यंत त्यांनी जे केलं त्याचे संस्कार झालेले आहेत, आणि याचे आता संस्कारच नाहीत। झोपेत माणूस कुशीवर वळतो, पाय लांब करतो, जवळ करतो, काही काही मंडळी झोपेत चालतात, एखादा व्यवहार करून येतात, अशी काही मंडळी आहेत की झोपेत मागे जाऊन रहाटाचं पाणी काढून रहाटानी विहिरीतलं पाणी भरून ठेवून परत आपल्या ठिकाणी येऊन झोपली, अशी उदाहरणं तुम्ही देखील कदाचित ऐकली असतील। या कर्माचा कोणताही लेप त्यांना नाही। ज्या कर्माचा लेपच लागत नाही अशी ही कर्म आहेत। जसं विनोबा म्हणतात की एका वेड्या माणसाने खून केला तर त्याला खून लागत नाही, याचं कारण त्याला वेड लागलेला आहे, आता त्याला खून लागत नाही। त्यांनी कोणता अपराध केला तर त्याला अपराध लागत नाही। आपल्या कायद्यामध्ये देखील अशा व्यक्तीला शिक्षा नाही। जर सिद्ध झालं अशा करता म्हणतो की हे सगळे वकिली डावपेच आहेत, पण जर वेडा मनुष्य म्हणून तो वेडा सिद्ध झाला तर त्याला कोणतीही शिक्षा नाही। याचं कारण जगात सर्वांना माहितीये की तो जाणून बुजून काही करत नाही, तसंच परमात्म्यालाही कळतं। जे न्यायाधीशाला कळतं ते परमात्म्याला कळतं, जे या भौतिक जगात साधारणपणाने कळतं तर ते सूक्ष्मत परमात्म्याला कसं कळणार नाही, त्या कर्माचा कोणताही लेप त्यांना नाही। म्हणून मरणकालीन साधना याचा अर्थ जीवनभर केली जाणारी साधना असाच धरायला लागतो। भगवंत असं म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता। बुद्धीला भ्रम होण्याच्या आधी, हॉस्पिटलाइज होण्याच्या आधी जे करत होता ते त्याला मिळेल। तिथं वेदना कळवळणं, कळणं, बेशुद्ध पडणं, परत जाग होणं, लोकांना न ओळखणं, यांनी जी दशा प्राप्त झालेली आहे ती कोणत्याही बोधाच्या आड येत नाही। देह सुटण्याच्या वेळेला क्लेश होणारच, कोणालाही होणार, ते सहन होणार नाहीत, कोणालाही होणार नाहीत, पण त्याचा अंतिम मुक्तीशी कसलाही संबंध भगवंतांनी जोडलेला नाही आणि कधीच जोडता येणं शक्य नाही. केवळ मरणकाली स्मरण केल्यामुळं भागतं असा समज होऊ नये म्हणून, कारण मरण कालपर्यंत जर दुष्कृत्य केली आणि मरताना राम म्हणून गेला तर त्यामुळे भगवंत इतकी सवलत देत नाहीत. जे काही केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचे संस्कार आपला अंतरात्मा स्वीकारत असतो. आपल्या अंतःकरणावर, चित्तावर, मनावर, बुद्धीवर कर्माचा परिणाम होत असतो. जी सत्कर्म केलेली आहेत त्याचा परिणाम झाल्यावाचून कसा राहील असं असल्यामुळं मरणकाली केवळ स्मरण केलं म्हणजे आपलं सगळं काही झालं असा समज होऊ नये म्हणून जन्मभर जे मनात असतं ते मरणकाळी देखील सुटत नाही. क्वचित 2-4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष देखील त्याचे हालात गेले अशा साधकाचे तरी देखील ते सुटत नाही. असं सांगून मरणकाळीच नव्हे तर जन्मभरही परमेश्वराचं स्मरण आणि उपासना करण्याची आवश्यकता भगवंतांनी या श्लोकांमध्ये सांगितलेली आहे. असं असल्यामुळं भगवंत असं म्हणतात की तस्मात म्हणून सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच, अत्यंत महत्वाचा असा सिद्धांत या 8व्या अध्यायामध्ये आलेला आहे. असं असल्यामुळं सर्व काळी तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच, सर्व काळी तू माझं अनुस्मरण कर आणि कर्तव्य कर्म कर. मय्यर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसी असंशयः, माझ्या ठिकाणीच मन बुद्धी अर्पण केलेला असा मलाच येऊन मिळेल याच्यामध्ये कोणताही संदेह नाही, कोणतीही शंका नाही. सर्व काळी माझं स्मरण करत जा आणि कर्तव्य कर्म कर. माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केलीस म्हणजे मलाच येऊन पोषशील याच्यामध्ये कोणताही संशय नाही असं भगवंत म्हणतात. माम अनुस्मर युध्यच, हा युध्यच हा प्रासंगिक उपदेश अर्जुनाला केलेला आहे आणि सर्व विश्वजनांना युध्यच याच्यावरून कर्तव्य कर्म करत रहा असा उपदेश भगवंतांनी केलेला आहे. हा भगवद्गीतेचा सार्वकालिक संदेश आहे. कधीही मरण आलं तरी देखील सर्व काळी स्मरण केलेलं असल्यामुळं हे सर्व काळी स्मरण चिंतनपूर्वक आणि नामस्मरणपूर्वक शक्य आहे. मन बुद्धी मला अर्पण करण्याचा अभ्यास केल्यामुळं नाम आणि ध्यानादी साधनांनी हे शक्य आहे. कर्तव्यात राहिल्यामुळं युध्यच कर्मयोगानी चित्तशुद्धी, परधर्माच्या किलमिशातून अनायासे सुटका, हा जो 7व्या अध्यायामध्ये सांगितलेला मोक्ष मार्गाचा असा अभ्यास आहे तो सगळा अभ्यास या श्लोकामध्ये प्रतीत होतो. या उपायांनी तू मलाच येऊन मिळशील असं भगवंत म्हणतात. अंत काळापर्यंत स्मरण राहण्यासाठी आता साधना कोणती करायची एवढा एक प्रश्न शिल्लक राहिला. हे तत्वत ठीक आहे की जो अंतकालापर्यंत ज्या भावाने राहील त्या भावाला तो प्राप्त होतो. अंतकाळापर्यंत कोणत्या विशिष्ट भावामध्ये राहायचं म्हणजे देहांतीची काळजी साधकांनी करायचं कारण नाही. या संबंधी आता खुलासा भगवंत याच्या पुढच्या श्लोकांमध्ये करतात. परमात्म्याचं यथार्थ वर्णन बुद्धीमध्ये ठसावं आणि पाठोपाठ साधना करावी असा एक क्रम भगवंतांनी या श्लोकांचा ठेवलेला आहे. अंतकाळापर्यंत अशा पद्धतीने राहणं भगवंतांना अपेक्षित आहे. भगवंत असं म्हणतात की कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात। जो सर्वज्ञ आहे अक्षरम ब्रह्म परमम असं सांगितलं त्याचं अधिक वर्णन आता भगवंत करतायत। जो सर्वज्ञ आहे पुरातन आहे शास्ता आहे अणुपेक्षाही धाकटा असा आहे सर्वांचा धाता म्हणजे आधार आहे किंवा सर्व करणारा कर्ता आहे अचिंत्य स्वरूप म्हणजे चिंतनाची मर्यादा संपल्यानंतर जो प्राप्त होतो असा आणि अंधकारा पलीकडचा सूर्याप्रमाणे देदीप्यमान असा अशा पुरुषाचं जो सातत्याने स्मरण करतो पुरुषाचे परमात्म्याचे असे गुण असे भाव जो सातत्याने स्मरण करत राहतो आणि साधना करतो प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम। अंतकाळी योगबलानी म्हणजे ध्यानानी तसंच भक्त्या युक्तो श्रद्धेच्या बळानी भक्तीच्या साह्यानी मन अचल आणि स्थिर करून मन आणि प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये नीट आणून ठेवील तो साधक त्याच दिव्य अक्षर अशा पुरुषापर्यंत जाऊन पोचतो असं भगवंत म्हणतात। प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम। त्या दिव्य देदीप्यमान सूर्याप्रमाणे असणाऱ्या अशा पण अक्षर अशा पुरुषाला तो जाऊन प्राप्त होतो। कोण? जो कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात। अशी साधना करण्याच्या आधी जो परमात्म्याचं चिंतन करतो परमात्मा कसा आहे हे लक्षात घेतो आणि आपलं मन भक्तीनी आणि योगबलानी सज्ज करून आवरून प्राणांसकट दोन भुवयांच्या मध्ये आणून स्थिर करतो नीट ठेवून देतो तो त्या दिव्य अक्षर अशा पुरुषाप्रत जाऊन पोचतो। लगेच त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये परत परमात्म्याचं वर्णन परत साधना असा अजून एक क्रम भगवंतांनी सांगितला। यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे। वेदवेत्ते ज्या ठिकाणाला अक्षर असं म्हणतात वीतराग होऊन यती ज्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्यांची इच्छा करून ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करतात ते पद अक्षर ब्रह्म तुला संक्षेपाने सांगतो। परत त्या अक्षर अशा परमात्म्याचं वर्णन केलं आणि ते तुला परत एकदा संक्षेपाने सांगतो असं म्हणून परत एक साधना सांगितली। सर्व द्वाराणि संयम्य मनो हृदी निरुध्य च मूर्ध्न्या आधाय आत्मनः प्राणम आस्थितः योगधारणाम। सर्व इंद्रियरूपी द्वारांचं संयमन करून आणि मनाचा देखील हृदयामध्ये, म्हणजे हा भाग, हृदय म्हणजे चिदाकाश, मस्तकाकाश, मनाचा हृदयामध्ये निरोध करून आपला प्राण मस्तकामध्ये नेऊन योग धारणेमध्ये स्थित झालेला असा हा पुरुष ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरम अनुस्मरन यः प्रयाति त्यजन देहं स याति परमां गतिं। ओम या एकाक्षर ब्रह्माचा जप अथवा उच्चारण अथवा भावनेनी आठव करीत व माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गती मिळते, तो अक्षर ब्रह्माशी एक रूपता पावतो। हे जे दोन श्लोक आहेत, हे दोन श्लोक आपल्याला आठवत असेल की कित्येक दिवस आपण पाहत होतो, साधनेसहित पाहत होतो। अनन्य भावानी सदा सर्वदा अशा प्रकारे जो माझं नित्यशः स्मरण करतो आणि साधना करतो तो माझ्याशी नित्यच एकरूप राहतो। अर्थात मरणकाल कधीही आला तरी तो नित्यच एकरूप असतो। आणि मृत्यूनंतर जसे इतर जीव या दुःखाचं जणू घर असलेल्या अशाश्वत मृत्यूलोकात परत जन्म घेतात, तसं न होता दुःखालयम अशाश्वतम अशा मृत्यूलोकामध्ये परत न येता, पुनर्जन्माला प्राप्त न होता तो अक्षर अशा परमात्म्याशी मिळून जातो असं भगवंतांनी सांगितलं। अत्यंत महत्वाचा असा अध्याय। या अध्यायाला विनोबांनी सातत्य योग असं म्हटलेलं आहे। अंतकालीन साधना सांगणारा योग नव्हे तर हा सातत्य योग आहे असं विनोबा म्हणतात। कारण ही साधना जो सातत्याने करतो तो मुक्त होणार, जो या साधनेमध्ये सातत्याने नाही, कधीतरी साधना करतो मधून अधून बसतो मधून अधून बसत नाही, तर तो सातत्य नसल्यामुळं मरणकाली स्मरण करेलच याची खात्री नाही। आज स्मरण केलेलं आहे, आपण ध्यान केलेलं आहे, आज मृत्यू आला तरी चालेल, काहीच फरक नाही पडणार। याचं कारण आज परमात्म्याशी एकरूपता साधलेली आहे, तो संस्कार प्राप्त झालेला आहे। इतका निर्धास्त, इतका निश्चिंत असा हा जीव सतत असतो, हा साधक सातत्याने राहतो। असं असल्यामुळं ही निश्चिंतता साधनेनी आलेली त्याला मरणाच्या आधीच परमात्म्याशी एकरूपता घडवते, आणि मरणानंतर तर तो दुःखालय अशाश्वत अशा या मृत्यूलोकात न येता तो परमात्म्याला जाऊन मिळतो असं भगवंत वर्णन करतात। अजूनही काही महत्वाचे विषय या अध्यायात आहेत, ते आपण पुढच्या वेळेला पाहूया। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन न भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी याच्यामध्ये काही फरक नाही, रोजच्या सारखी सकाळ आहे, कालची रोजच्या सारखी रात्र होती, अत्यंत मानसिक भावनिक अशा गोष्टीमध्ये साधकाने सापडायचं नाही. त्याच्याऐवजी प्रयाण काले मनसा चलेन सातत्य योग हा अधिक महत्वाचा आहे असं साधकाने धरावं. एका भावनेकरता मात्र धरायला हरकत नाही. भावनेकरता की ज्या भावनेपासून आपण एका कालगणनेला जणू पकडल्यासारखं आपल्याला वाटतं, वर्षात पकडलं, आठवड्यात पकडलं, असं अशी आपली भावना होते, अशा भावनेकरता आपण पाहायला हरकत नाही की हे जे आगामी वर्ष आहे, वर्ष या नावाचा प्रकार नाही. ऋतू असतील पण वर्ष नाही, दिवस आणि रात्र असतील पण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार नाही, ते आपले काल्पनिक आहेत. सोमवार दाखवून द्या कुठं सोमवार आहे, सोमवार नावाचा प्रकार नाही असं सर्व असल्यामुळं. मात्र व्यवहारात ते अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मला सोमवारी बोलवलं तर तुम्हाला आणि मला समजणं आवश्यक आहे की केवळ दिवस आणि रात्र चालू असणारं जे सत्य विश्व आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडे अथवा मी तुमच्याकडे कधी येणार हे आयडेंटिफाय व्हायला पाहिजे ना. म्हणून व्यवहाराकरता हे आवश्यक देखील आहेच. त्याकरता एका व्यावहारिक अशा गोष्टींकरता मात्र आपल्याला शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समाधानाचं शांतीचं समृद्धीचं ईश्वर प्रेमाचं असं जावं.